दुसरे इतिहास अध्याय 15 ओदेदाचा पुत्र अजर्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. अजर्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहुदा आणि बन्यामीन लोक हो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्या बरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तोही तुम्हास सोडेल. इस्रायलाला दीर्घकाळपर्यंत खरा देव असा नव्हता. तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. पण अडचणीत सापडल्यावर इस्रायल लोक पुन्हा इस्रायलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला. त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करू शकला नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती. देश असोत की नगरे, सगळी एकमेकांविरुद्ध लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटांनी त्यांना त्रस्त केले होते. पण असा तू व इस्रायल लोक हो, तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहुदा आणि बन्यामिनांनो, हिमतीने वागा, तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल. असास या शब्दांनी आणि ओदेद या संदेशाच्या संदेशाने धीर आला. त्याने यहुदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्रायमाचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता, त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्ती पूर्णपणे काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या विधीची डागडुजी केली. मग त्याने यहुदा आणि बन्यामीन येथील सर्व लोक, तसेच एफ्राईम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्रायल राष्ट्रातून यहुदात आले होते, त्यांना एकत्र बोलावले. असाचा देव परमेश्वर त्याच्या सोबत आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले. असाच्या कारकिर्दीच्या 15 वर्षाच्या 3 महिन्यात असा आणि हे सर्व लोक यरुश्लेमामध्ये एकत्र जमले. त्यांनी 700 गुरे, 7000 मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रूकडून आणली होती. तिथे त्यांनी जीवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता. जो इस्रायलाचा देव परमेश्वर याची सेवा करणार नाही, त्यास ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष, असा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला. मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहुदा लोकास मनापासून आनंद झाला. एक चित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूंनी स्वास्थ्य दिले. असा राजाने आपली आजी माका हिलाही राजमाता पदावरून दूर केले, कारण तिने अमंग अशा अशेरा देवीच्या मूर्तींची स्थापना केली होती. त्याने ती मूर्ती मोडून तोडून किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली. त्याने इस्रायलातील उच्च स्थाने काढून टाकली. नाही तरीही असा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्या चांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या. असाच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युद्ध झाले नाही.